अनेकांनी विरोध केला असतानाही युधिष्ठिर द्यूत खेळला आणि सारे काही गमावून बसला. कौरवांनी विनासायास पांडवांचे सारे राज्य जिंकून घेतले. पांडव कौरवांचे दास झाले. इतकेच काय, पण पांडवांची अत्यंत प्रिय पत्नी द्रौपदी हिलाही कौरवांनी जिंकले. सारी सभा दुःखात बुडून गेली. त्यावेळी दुर्योधन विदुराला म्हणाला,
विदुरा, पांडवांची पत्नी द्रौपदी आता आमची दासी झाली आहे. जा, तिला सभेत घेऊन ये. तिला आता दासी कार्य करावे लागेल.
त्यावर विदुर म्हणाला,
अरे मूर्खा, असे बोलणे तुला शोभत नाही. पांडव सिंहासारखे शूर आहेत, त्यांना क्रुद्ध करू नकोस. अरे क्षुद्रा, युधिष्ठिर अगोदरच हरला असल्याने द्रौपदीला पणाला लावण्याचा त्याला अधिकार नाही. म्हणून द्रौपदी तुमची दासी झालेली नाही. द्रौपदीची जर विटंबना करशील तर पांडवांच्या भडकलेल्या क्रोधाग्नीत तुझ्या सकट सारे कौरव जळून खाक होतील, हे लक्षात ठेव.
दुर्योधनाने विदुराच्या बोलण्याकडे लक्ष न देता प्रतिकामी नावाच्या सारथ्याला आज्ञा करून द्रौपदीकडे पाठवली. तो द्रौपदीकडे गेला आणि म्हणाला, दुर्योधनाने तुम्हाला द्यूतात जिंकले आहे. आता तो तुम्हाला दासी कार्य करण्यासाठी सभेत बोलावीत आहे. द्रौपदी त्याला म्हणाली,
परत जा आणि विचारून ये अगोदर कोण जिंकले गेले, स्वतः युधिष्ठिर की मी.
प्रतिकामीने परत जाऊन दुर्योधनाला द्रौपदीचा निरोप सांगितला. तेव्हा दुर्योधन दुशासनास म्हणाला,
दुशासना, हा सारथी भीमाला घाबरतो आहे तेव्हा तूच जाऊन द्रौपदीला घेऊन ये. ती आली नाही तर तिला जबरदस्तीने ओढत आण. हे पांडव आपले दास झाले आहेत, ते काहीही करू शकत नाहीत.
दुर्योधनाने अशी आज्ञा करताच दुशासन द्रौपदीकडे गेला व तिला म्हणाला,
हे पांचाली, दुर्योधनाने तुला द्यूतात जिंकले आहे. तू आमची दासी झाली आहेस, तेव्हा आता लाज लज्जा सोडून सभेत चल व दुर्योधनाकडे उभी राहा.
द्रौपदीला संकटाची कल्पना आली व ती कौरव स्त्रिया होत्या तिकडे धावत सुटली. तेव्हा दुशासनाने तिचा पाठलाग करून तिचे केस पकडले व तो तिला ओढत नेऊ लागला. द्रौपदीने सभेत न जाण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ती दुशासनाला म्हणाली,
अरे नराधमा, मी एक वस्त्र आहे, अशा स्थितीत तू मला तिकडे नेऊ नकोस.
परंतु हीच दुशासनाला तिची दया कुठली येणार. तो तिला खेचत म्हणाला,
तू एक वस्त्र आहेस नाहीतर विवस्त्र आहेस.
असे निर्लज्जपणे बोलून दुशासनाने तिला ओढतच सभेत आणली. सभेत आणलेल्या द्रौपदीने पांडवांच्याकडे अत्यंत मर्मभेदक दृष्टीने पाहिले. कोणीही तिच्या त्या नजरेस नजर देऊ शकला नाही. दुर्योधन व शकुनी यांना मात्र आसुरी आनंद होत होता. दुशासन उपहासाने पांडवांच्याकडे पाहत द्रौपदीच्या केसांना एकसारखी हिसडे देत होता. या हिसकाहिसकीने द्रौपदीचा पदर खाली पडला. तेव्हा क्रोधनावर झालेला भीम अत्यंत अत्विषाने युधिष्ठिराकडे पाहत म्हणाला,
युधिष्ठिरा, आमचे धन, आमचे राज्य, आम्ही चौघे भाऊ यांना आपण पणाला लावले तरी सुद्धा मला राग आला नाही. पण तुम्ही आपल्या धर्मपत्नी द्रौपदीलाही पणाला लावले. या भयंकर अपराधाची हा भीम कधीही क्षमा करणार नाही, कधीही नाही.
भीमाच्या या गर्जनेने सारी सभा दणाणून गेली. त्यावेळी अर्जुनाने भीमाला परोपरीने समजावून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. द्रौपदी दासी झाली का, याचे उत्तर भीष्म द्रोण सुद्धा देऊ शकले नाही. तेव्हा धृतराष्ट्राचा पुत्र विकर्ण म्हणाला,
द्रौपदी ही 5 पांडवांची पत्नी असल्याने युधिष्ठिरास तिला पणाला लावण्याचा अधिकारच नाही. द्रौपदीला पणाला लावण्याची कल्पना शकुनीची होती. सर्व गोष्टींचा विचार करता द्रौपदी ही कौरवांची दासी नाही, असे माझे स्पष्ट मत आहे.
विकर्ण असे बोलला असता दुर्योधन दुशासनाला म्हणाला,
दुशासना, या बालिश बुद्धीच्या विकर्णाकडे लक्ष देऊ नकोस. पांडव आमचे दास झाल्याने द्रौपदी सुद्धा आमची दासी झाली आहे. तेव्हा आटप लवकर, या पांडवांचे व द्रौपदीचेही वस्त्र सोडून घे.
दुर्योधन असे बोलताच पांडवांनी आपली उत्तरीय वस्त्रे टाकून दिली. दुशासन त्या भर सभेत साध्वी द्रौपदीचे वस्त्र ओढून फाडू लागला. तेव्हा द्रौपदी आक्रोश करू लागली. त्यावेळी एक भीम सोडला तर कुणाचेही रक्त तापले नाही. एकही पुरुष तिच्या रक्षणासाठी धावला नाही. भीष्माचार्य, द्रोणाचार्य यासारखे ज्ञानवृद्ध वयोवृद्ध पुरुष सुद्धा अर्थस्य पुरुषो दासः असे म्हणून गप्प बसले. द्रौपदीची होत असलेली विटंबना पाहून भीमाचा क्रोधाग्नी भडकला
व दात ओठ खात हात उंचावून गर्जना करीत म्हणाला, ज्यानीच दुशासनाने द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला त्या नराधमाचे युद्धात वक्षस्थल फोडून त्यातील रक्त मी प्राशन केले नाही तर मला रौरक नरक प्राप्त हो।
सभेत उपस्थित असलेल्यापैकी कोणीही आपले रक्षण करण्यास पुढे येत नाही। हे पाहून अगतिक झालेल्या द्रौपदीने अनाथांचा नाथ असा तिचा सखा जो भगवान कृष्ण त्याची मनोमन प्रार्थना केली। दीनबंधू अशा श्रीकृष्णाला द्वारकेत धावा ऐकू आल्या तेव्हा श्रीकृष्णाने गुप्त रूपाने तेथे येऊन साध्वीची लज्जा राखली। दुशासन द्रौपदीचे एक वस्त्र फेडून घेई, तो आत दुसरे वस्त्र तयार। दुशासनाने फेडून घेतलेल्या वस्त्रांचा ढीक साठला, पण द्रौपदीच्या शरीरावर वस्त्र कायमच। हा चमत्कार पाहून सारी सभा आश्चर्याने थक्क झाली। त्यावेळी कर्ण दुशासनाला म्हणाला,
अरे दुशासना, या दासीला घरात घेऊन जा।
दुशासन पुन्हा द्रौपदीचे केस ओढू लागला तेव्हा दुर्योधन म्हणाला,
युधिष्ठिरा, तू स्वतःच सांग, द्रौपदी आमची दासी झाली की नाही, किंवा युधिष्ठिर आमचा स्वामी नाही असे पांडवांनी सांगावे, किंवा मी अनाथ आहे असे युधिष्ठिराने म्हणावे, म्हणजे मी द्रौपदीला दासीपणातून मुक्त करीन।
पांडव काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले। तेव्हा भीम खवळून म्हणाला,
युधिष्ठिर हा आमच्या पुण्याचा तपाचा व शरीराचाही स्वामी आहे, आम्ही त्याच्या आज्ञेत आहोत। तो तर आमचा स्वामी नसता तर आम्ही हे अत्याचार मुळीच सहन केले नसते। त्याने आज्ञा केली तर मी या क्षणीच दुर्योधनादी सर्व कौरवांचा वध करू शकतो।
याच वेळी दुर्योधनाने पांडवांना खिजवण्यासाठी आपली डावी मांडी उघडी केली व येथे येऊन बस असा द्रौपदीला संकेत केला तेव्हा अत्यंत क्रुद्ध झालेल्या भीमाने,
युद्धात माझ्या या गदेच्या प्रचंड प्रहारांनी मी तुझी मांडी फोडली नाही तर मला नरकवास प्राप्त हो
अशी प्रचंड प्रतिज्ञा केली। भीमाने अशी प्रचंड प्रतिज्ञा करताच धृतराष्ट्राच्या अग्निशाळेत शिरून कोल्हे अशुभ सूचक ओरडू लागले। इतरही अपशकून होऊ लागले। कुलक्षय सुचविणारे हे अपशकून पाहून घाबरलेल्या धृतराष्ट्राने दुर्योधनाला बाजूला करून द्रौपदीचे सांत्वन केले। धृतराष्ट्र तिला म्हणाला, मुली, तू आमची सर्वश्रेष्ठ सून आहे, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, याबद्दल मी तुला हवा असेल तो वर देतो। तेव्हा द्रौपदी म्हणाली,
युधिष्ठिराला दास्यातून मुक्त करावे।
धृतराष्ट्र म्हणाला, ठीक आहे, दुसरा वर माग। तेव्हा द्रौपदी म्हणाली,
भीम, अर्जुन, नकुल व सहदेव आपल्या शस्त्रास्त्रांसह दास्यातून मुक्त व्हावेत।
धृतराष्ट्र प्रसन्न होऊन म्हणाला, ठीक आहे, दिला, तिसरा वर माग। तेव्हा द्रौपदी म्हणाली,
क्षत्रियाने 2 पेक्षा अधिक वर मागू नयेत असे शास्त्र वचन आहे, म्हणून मला तिसरा वर नको। सर्व पांडव शस्त्रांसह मुक्त झाल्यावर आपल्या बाहुबलाने सर्व काही परत मिळवतील।
मग युधिष्ठिर धृतराष्ट्राकडे जाऊन व त्यास वंदन करून म्हणाला, आम्ही आता काय करावे, आम्ही आपल्या आज्ञेत आहोत। तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, तुम्ही आता इंद्रप्रस्थास जाऊन सुखाने राज्य करा। युधिष्ठिरा, तू ज्ञानी आहेस, क्षमाक्षील आहेस, दुर्योधनादींचे अपराध मनावर घेऊ नकोस। धृतराष्ट्राने असे सांगितले असता युधिष्ठिर पांडव व द्रौपदी यांच्यासह रथात बसून इंद्रप्रस्थास निघून गेले।